दुसरे इतिहास अध्याय 7 शलमुनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरून गेले. त्या तेजाने दिपलेल्या याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना. सरळ स्वर्गातून अग्नी खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्रायलाच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वरास धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, परमेश्वर चांगला आहे, त्याची कृपा सर्व काळ राहते. शलमोनाने आणि सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले. राजा शलमोनाने 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे यांचा यज्ञ केला. अशा प्रकारे लोकांनी व राजाने देवाच्या घरासाठी समर्पण केले. याजक आपल्या कामाला सिद्ध झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवीही उभे राहिले. राजा दाविदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करून घेतली होती. परमेश्वराचे स्तवन करा, कारण त्याची कृपा सनातन आहे, असे याजक आणि लेवी गात होते. लेवीच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्रायल लोक तिथे उभे होते. परमेश्वराच्या मंदिरासमोरचे मधले दालन शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांत्यार्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना. म्हणून मधले दालन त्याने वापरले. शलमोन आणि इस्रायल लोक यांनी 7 दिवस हा सण साजरा केला. हमाताच्या विशीपासून ते मिसरच्या झऱ्यापर्यंतच्या भागातले सगळे इस्रायल लोक इथे आल्यामुळे शलमोनाबरोबरचा जमाव खूपच मोठा होता. 8व्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली, कारण त्याआधी 7 दिवस त्यांनी सण साजरा केला होता व समर्पणे 7 दिवस वेदीवर ठेवली होती. ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. 7 दिवस त्यांनी सण साजरा केला. 7व्या महिन्याच्या 23व्या दिवशी शलमोनाने लोकास घरोघरी परतायला सांगितले. दाविद, शलमोन आणि इस्रायल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंतकरणे आनंदाने भरून गेली होती. परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्या बाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या. नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, शलमोना, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे. कधी जर पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा माझ्या लोकांमध्ये रोगराईचा प्रसार केला आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला, तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन, त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन. आता माझी दृष्टी या ठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत. हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे. माझे नाव येथे सदा सर्वकाळ राहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे. माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल. शलमोना, तुझे पिता दाविद यांच्याप्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस, तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे पिता दाविद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हटले होते, दाविद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्रायलाच्या राजपदावर आरूढ होईल. पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस, इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्रायल लोकास मी हुसकावून लावीन. माझ्या नवा प्रित्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर त्यांना मी देशामध्ये निंदेचा विषय करीन. एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे. तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्रायल लोकांनी ऐकले नाही. या लोकास या परमेश्वरानेच मिस्रातून बाहेर आणले, तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली, त्यांनी मूर्तीपूजा सुरू केली, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराने हे संकट आणले.